गेल्या काही महिन्यांपासून काही तांत्रिक अडचणी आणि मेडिकल कंडिशनमुळे मी रेग्युलर एपिसोड अपलोड करू शकत नाही आहे. याबद्दल मला खरंच खंत आहे आणि मी दिलगिरी व्यक्त करते आहे. पण मला नक्की खात्री आहे की नॉलेज कट्टाला तुमचा सपोर्ट असाच राहील आणि असाच राहू द्यावा. तर आता वळूयात नॉलेज कट्टाच्या नवीन सेगमेंटकडे. यापूर्वीही आपण इको फ्रेंडली टॉपिकवर काही नवीन प्रोजेक्ट जे भारतामध्ये होऊ घातलेले आहेत ते काही व्यक्तिपरिचय असे वेगवेगळे टॉपिक आपण हाताळलेले आहेत. आता वेळ येऊन ठेपलेली आहे काही चांगले आर्टिकल्स आणि काही पुस्तकातील चांगल्या कथा निवडक कथा शेअर करण्याची. तर कथा निवडताना मी असा कटाक्ष पाळेन की ज्याच्यातून आपल्याला काहीतरी मोटिव मेसेज एखादा बोध होईल काही नवीन थॉट प्रोसेस सुरू होती आहे का. तर अशा कथा अशा निवडक कथा मी येथे शेअर करणार आहे. शिवाय त्या पुस्तकाचे जे काही डिटेल्स असतील त्या पुस्तकाचं ओपिनियन रिव्ह्यू लेखकाला त्या पुस्तकातून काय सांगायचं आहे काय उद्देश आहे लेखकाचा ते पुस्तक ऑनलाईन अवेलेबल आहे का नाही याची सर्व माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर नवीन सेगमेंट घरच्या लायब्ररीतून यामध्ये माझ्या संग्रही असणारी काही पुस्तकं मी तुमच्या साथीने उलगडणार आहे. वाचनाचा कंटाळा तसा खूप जणांना येतो हो ना. पण जर तुम्हाला असं कोणी म्हणालं की तुम्ही एखादं पुस्तक आठवड्यात वाचून संपवाल तर तुम्हाला 100 रुपये मिळतील, महिन्यात 400 रुपये मिळतील, आश्चर्य वाटते ना. मजेचा भाग सोडा, पण पुस्तकं वाचून आपल्याला जे नॉलेज मिळतं किंवा जे ज्ञान मिळतं ते आयुष्यात 2 वेळची भाकरी कमवायची अक्कल नक्कीच देऊन जातं आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही देतं. पुस्तक म्हणजे सर्वात जवळचा मित्र, उत्तम सल्लागार आणि संयमी शिक्षक असतो. वर्षाला किमान आपण 5 पुस्तकं तरी वाचलीच पाहिजेत किंवा मग ऐकली तरी पाहिजेत. आणि प्रत्येक चांगलं पुस्तक हे सुज्ञ वाचकांपर्यंत पोहोचतंच असं नाही. त्यामुळे माझ्या संग्रही असणारी जी काही पुस्तकं आहेत ती मी तुमच्यासोबत उलगडणार आहे. बघूयात ती तुम्हाला कितपत आवडत आहेत. तर यातलं पहिलं पुस्तक मी घेते सुखद काही, लेखक संजय पाठक. अतिशय छान छान असे अनुभव, हलके फुलके अनुभव लेखकांनी याच्यात दिलेले आहेत आणि प्रत्येक कथेमधून किंवा प्रत्येक घटनेमधून काहीतरी बोध देण्याचा प्रयत्न इथे केला आहे. त्यामुळे आवडले मला हे पुस्तक. तर यातली पहिली कथा, मैं हर फिकर को धुवे में उडाता चला गया. नातं खरंच किती छान शब्द आहे ना. आपलं असं नात्यातलं जर कुणी आपल्यासोबत असेल तर या संघर्षमय जीवनात झगडायला परिस्थितीशी दोन हात करायला खूप बळ मिळतं. कारण नात्यातल्या या कुणाची तरी साथ संगत सोबत आपल्याबरोबर असते. असं आपलं जीवाभावाचं सगळं सगळं मन मोकळं करता येईल, त्या व्यक्तीच्या खांद्यावर डोकं ठेवून अगदी मोकळं होता येईल. संघर्षात हे नातं घट्ट हात धरून आपल्या साथीनं झगडेल आणि आनंदात यशात आपल्याला हुरळून जाऊ न देता सावलीसारखं अजोडपणे मागे राहील. असं कुणीतरी आपल्या आयुष्याच्या वाटचालीत मिळणं खरंच भाग्याचंच म्हणायचं ना. असंच एक मैत्रीचं नातं माझ्या आयुष्यात ते मी प्राणपणानं जपले. आमच्या नात्याला गची बाधा नाही की अहमपणाचा दर्पही नाही. हे नातं आहे उदय नावाच्या माझ्या मित्राशी. हा मित्र ना माझ्या जातीचा ना माझ्या नात्यातला. आमची ओळख कॉलेज जीवनातली पण आता ती लाईफ टाईम झाली आहे. माझ्या मित्राचं आडनाव मुद्दामच देत नाही कारण मग उगाचच तुम्ही काहीतरी अंदाज बांधत बसाल. हा माझा चांगला अगदी सख्खा मित्र. त्याची ओळख जर कुणाशी करून देण्याचा प्रसंग माझ्यावर आला तर अदर साईड ऑफ मी अशी मी त्याची ओळख करून देतो. तो माझा स्नेही सखा आणि सोबती आहे. अन्यही काही मित्र आहेतच. आम्ही सर्वजण वेगवेगळ्या प्रोफेशनमधली असलो ना तरी आमच्या सर्वांचा ग्रुप मात्र एकच. हां, उदय. उदयला व्यावहारिक शिक्षणापेक्षा चित्रकला, रंगसंगती, मॉडर्न आर्ट यामध्ये खूप रस. पण स्वारी शिक्षणात मात्र याविषयी न बोललेलंच बरं. तरीही राहत नाही म्हणून सांगतोच, कॉलेजच्या एका वर्षात त्याच्या मार्कलिस्टमधील सगळ्या विषयांची बेरीज फक्त 2 अंकी होती. सॉरी हां उदय, आपल्यातील एक टॉप सिक्रेट मी न राहून फोडलं. अगेन सॉरी. हा उदय चित्रकलेच्या शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईत एका विख्यात कॉलेजमध्ये गेला आणि वर्षात परत माघारीही आला. कारण तेच, अगदी त्याच्याच भाषेत सांगायचं तर लौकिक अर्थाच्या शिक्षणात मला अजिबात रस नाही. आम्ही कलाकार माणसं, आम्हाला कलेविषयी खूप प्रेम आहे, आदर आहे, आम्ही हे असेच आहोत आणि असेच राहणार. हा उदय कुठेही नोकरी करायच्या भानगडीत पडला नाही. कलाकार खरोखरच विक्षिप्त असतात ना हे मी त्याच्यावरूनच अनुभवलं आहे. मी आणि तो बराच काळ एका रूममध्ये राहिलो. शत्रूवर प्रेम करा हा गांधीजींचा संदेश तो स्वतःतील आळसावर प्रेम करून आवर्जून पाळत असे. कधीही लवकर उठणे नाही, अंथरूण पांघरूण पुन्हा रात्री लागणारच आहे, मग सकाळी त्याच्या घड्या कशाला घालायच्या, असा त्याचा युक्तिवाद अजोडच असायचा. रोज आंघोळ करणं म्हणजे पाण्याचा अपव्यय करणे. जलतज्ज्ञ तिकडे घसा कोरडा करून सांगतायत, त्याच्या भाषेत बोंबलतायत, सेव्ह वॉटर. आणि आपण सुशिक्षित त्याकडे दुर्लक्ष करत रोजच्या रोज आंघोळ करून पाण्याची चैन करतोय. मला हे अजिबात पटत नाही, ही त्याची वाक्य जलतज्ज्ञांना ऐकवून मला त्यांचे चेहरे पाहायचे. कपड्यातील जीन पॅन्ट हा प्रकाराचा ज्यांनी कोणी शोध लावला ना, त्याला आमचा उदय रोज नमस्कार असो म्हणून दाद द्यायचा. कारण जीन पॅन्ट कुठल्याही शर्ट टी शर्टवर खपते, किती वेळा घातली तरी ती घाण दिसत नाही, उलट ती अधिकच चांगली दिसू लागते. हा त्याचा जीन पॅन्टबाबतचा युक्तिवाद ऐकून खरं तर त्याला पेपे या जगप्रसिद्ध जीन कपड्याच्या ब्रँडने ॲम्बॅसेडरच केले पाहिजे असं मला नेहमी वाटायचं. पण काय करणार, उदयचा रंग 100% नसला तरी 80% पक्का होता. हाईटही जेमतेम 5-1 फूट असेल नसेल. आमच्या रूममध्ये डास, चिलटे, किडे, मुंग्या, पाली कधीही फिरकल्या नाहीत. याचं सगळं श्रेय उदयच्या सॉक्सलाच. आम्ही दिवसभर नोकरी करून दमून थकून भागून रूमवर यायचो तेव्हा आमच्या दिवसभर घातलेल्या सॉक्सचा वास जितका नसेल तितका डेंजर वास रूममध्ये इकडे तिकडे पडलेल्या उदयच्या सॉक्सचा असायचा. साहित्यिक द. मा. मिराजदार किंवा शंकर पाटील यांची जर उदयची ओळख झाली असती ना, तर अगदी मनापासून सांगतो त्यांनी आमच्या उदयवर एक तरी कथा लिहिलीच असती. असा हा उदय आमच्या अख्ख्या ग्रुपचं भूषण होता आणि आहे. त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो मॉडर्न आर्ट टाईपची चित्रं खूप छान काढायचा. इतके छान काढायचा की बस मी साक्षीदार आहे याचा. मॉडर्न आर्ट चित्रकलेतील देव MF हुसेन यांनी उदयची चित्र पाहून त्याची पाठ थोपटली, गळ्यातला स्कार्फ त्याला भेट दिला. एका चित्रावर तर चक्क त्यांनी स्वाक्षरी केली. आणि हाईट म्हणजे हुसेन साहेबांनी उदयने रेखाटलेल्या एका चित्रावर त्याची स्वाक्षरी घेऊन ते चित्र ते आपल्यासोबत घेऊन गेले. तेव्हापासून आमच्या ग्रुपमध्ये उद्या उदड्याचा उदय झाला. एक दिवस जरी तो रूमवर नसला ना तरी आम्हाला करमायचं नाही. तशी त्याची ओळख जरी खूप अलीकडची असली ना तरी त्याच्याशी निर्माण झालेलं नातं मात्र जन्मोजन्मीचं असल्यासारखं आहे. आम्ही सर्व रूम पार्टनर्स दिवसभर 12-12 तास नोकऱ्या करून दमायचो. पण हा पठ्ठा दिवस दिवस आठवडे आठवडे रूममध्ये लोळत पडायचा. क्वचित त्याच्या आवडत्या विल्स कंपनीच्या उदबत्तीच्या धुरात एखादं चित्र काढताना दिसायचा. तेव्हा मात्र तो खूप गंभीर असायचा. त्यामध्ये तो इतका तल्लीन व्हायचा की हातातली उदबत्ती जळत जळत बोटापर्यंत यायची. कधीकधी उदबत्तीचा चटकाही बसायचा, मग स्वारीचं लक्ष त्या उदबत्तीकडे जायचं. पण खरं सांगतो, त्यानं काढलेली चित्र पोर्ट्रेट आम्हा रूम पार्टनर्सना कधीच उमगली नाहीत आणि आवडली पण नाहीत. पण उदय मात्र स्वतः रेखाटलेलं चित्र पूर्ण झाल्यावर इतका आनंदात असायचा की त्या रात्री आमची मेसला दांडीयात्रा असायची. खर्चाच्या बाबतीत उदयच्या हाताला अजिबात हाड नव्हतं. सर्व रूममेटचा खर्च तो हक्कानं करायचा. रूममधील कुणाची नोकरी सुटली किंवा कुणाला दुसरी नोकरी मिळेपर्यंत उदय त्याचा तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो हे कॉकटेलमधलं गाणं अक्षरशः जगायचा. जेवण खाण तर सोडत, कुठल्याशा कंपनीत जॉब आहे अशी त्याला माहिती मिळाली की लगेच स्प्लेंडर काढून त्या बेरोजगार रूममेटला थेट कंपनीच्या गेटवर नेऊन उभा करायचा. त्याला गुड लक बेस्ट लक करून इंटरव्ह्यूला पाठवून रूममेट पुन्हा माघारी गेटवर येईपर्यंत स्वतः एखाद्या कॅन्टीनमध्ये उदबत्तीबरोबर कडाचा लावून बसायचा. जॉब मिळाला तर चायला तुझं नशीबलंही भारी बघ असं म्हणून रूममेटला खुश करायचा. आणि जॉब नाही मिळाला तर चायला मी आज आंघोळ नाही केली रे त्यामुळंच रे असं काहीतरी बडबडून अपयश स्वतःच्याच पदरात घ्यायचा. पण जॉब मिळेपर्यंत तो भक्कमपणे पाठीशीच राहायचा. MR असलेल्या एका रूममेटला त्याचा बॉस फार पिडायचा. टार्गेट तर 25-25 द्यायचा पण त्याचं टेन्शन उदय स्वतःशी शेअर करून त्याला वाटेल ती मदत करायचा. एखाद्या फर्मचं कंपनीकडून आलेलं बोजड गिफ्ट असेल तर स्वतः स्प्लेंडरवर नेऊन देणं असो किंवा कुठं एखादा नवीन दवाखाना निघाल्याची टीप त्या मित्राला देणं असो अशी सगळीच्या सगळी कामं तो करायचा. आम्हाला प्रश्न पडायचा, साला याच्याकडे पैसे कुठून येतात इतके, सर्वांना हा खाय प्यायपासून पाहिजे ती मदत करतो आणि पण कुठे कामही करत नाही की नोकरी करत नाही. त्याचं गुपित त्यानंच एकदा सांगितलं. त्यानं काढलेली चित्र पोर्ट्रेट खूप मोठमोठ्या किमतीला विकली जातात. बार, मॉल, श्रीमंतांची घरं, मोठमोठ्या कंपन्यांचे शोरूम्स, मोठी हॉटेल्स, रिसॉर्ट, रेस्टॉरंट ही त्याची ग्राहकं आहेत. तसंच अलीकडे एका मोठ्या मंत्र्याच्या कॉलेजमधील प्रत्येक अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये कॉलेजच्या मजल्यांवर दर्शनी बाजूला काही पोर्ट्रेट लावण्यात येणार आहेत आणि हे मोठं काम आमच्या उदयला मिळालं आहे तेव्हा आम्हाला कळालं. आम्ही सर्व रूममेट जेव्हा 5-7 हजारांच्या पगारासाठी 10-10, 12-12 तास रूमच्या बाहेर अक्षरशः काबाड कष्ट करतो तेव्हा हा कलाकार उदय रूममध्ये शांततेत छानसं पोर्ट्रेट साकारतो. ती पोर्ट्रेट शक्यतो सगळी सर्वसामान्यांच्या विषयाशीच निगडीत असायची, विशेषतः आमच्या रोजच्या जीवन लढाईशी संबंधित. नेमकं यातूनच उदयला विषय मिळायचे आणि आमच्या पश्चात रूममध्ये शांत बसून तो ते विषय कॅनव्हासवर साकारायचा, त्यावर अपार मेहनत घ्यायचा. आमची रोजची जीवन संघर्षाची कहाणी त्या लाख मुलाच्या चित्रात तो रेखाटायचा आणि लखपती व्हायचा. अशा या आमच्या उदयचा आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्यात एका गोष्टीत साधर्म्य आहे यावर आम्हा सर्व रूममेटचं एकमत आहे. ते म्हणजे बच्चन साहेब लोकांना प्रश्न विचारून लखपती करोडपती झाले, तसाच आमचा उदय आमच्या नोकरीतील असेल किंवा रोजच्या जीवनातील प्रश्न असतील, पोर्ट्रेटच्या माध्यमातून रेखाटून लखपती झाला आहे. उदयच्या कथेचं नमनाला घडाभर तेल घालून झाल्यानंतर त्यानिमित्ताने मला एवढंच सुचवायचं आहे की लौकिक शिक्षण जरी फारसं घेता नाही आलं किंवा त्यामध्ये यश नाही मिळालं तरी कोणी खचून जाऊ नये. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःच्या आवडीचा एखादा तरी विषय असतोच, बस त्यालाच वाट करून द्यायची. जी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते ती गोष्ट आपण करत राहायचो, निश्चित यश मिळतं. असं यश हे लाखो रुपये खर्चून मिळवलेल्या डिग्र्यांपेक्षा खूप मोलाचं असतं आणि ते पैशाबरोबर कामाचं पण समाधान मिळवून देतं. किती जगतो यापेक्षा कसं जगावं असं शिकवणारं ते असतं. आईवडिलांनी पण या गोष्टीचा विचार करावा, आपल्या मुलामुलींवर अकारण अभ्यासाचा बोजा वाढवू नये. शेवटी ज्याला जेवढी बुद्धी आहे तेवढीच त्याची ग्रास्पिंग पॉवर असणार आहे आणि परीक्षेतही त्याला तेवढेच मार्क पडणार आहेत. मग अकारण मुलामुलींवर अभ्यासाचा बोजा वाढवून त्यांना टेन्शन देऊन स्वतःलाही त्रास करून का घ्यायचा? अन्यथा वृत्तपत्रातील पानात दिसणाऱ्या मुलामुलींच्या आत्महत्या तुमच्या घरातही तुम्हाला अनुभवाव्या लागतील. आमच्या उदयकडे तसे पाहिले तर एकही डिग्री नाही, अक्षरशः रडत खडत त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले. तरीही अंतर्गत उपजत गुणांना वाट करून दिल्यामुळे त्याला आणि वाव दिल्याने तो आज पैसे भरभक्कमपणे कमवतो आहे. शिवाय तो जीवनाचा खऱ्या अर्थाने आणि आनंदीपणाने स्वच्छंदीपणाने उपभोगही घेतो आहे. मग असा एखादा उदय तुमच्याही घरात असेल ना, त्यालाही त्याच्या आवडीच्या प्रांतात करिअर करू द्या. मग पहा तोही आनंदी होईल आणि मग पालकांनो तुमच्याही जीवनात बहार येईल. आता मुलामुलींसाठी काही टिप्स, अर्थात 3 इडियट चित्रपटातील आमिर खानच्याच भाषेत. कामयाब नाही काबिल होने के लिए शिक्षा ले लो, सक्सेस के पीछे मत भागो एक्सलंट का पीछा करो, सक्सेस तुम्हारा पीछा करेगा. फ्यूचर से डरेगा तो क्या खाक जिएगा, वो काम कर जिसमें टैलेंट है. अगर लता मंगेशकर को उनके पिताजी ने कहा होता कि तुम बॉलर बनो और सचिन तेंदुलकर को उसके पिताजी ने कहा होता कि तुम सिंगर बनो तो सोचो वो आज क्या होते. तुम्हाला जर ह्या आर्टिकल आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.